परमार्थ साधने रंगून गेलेले सोपान देव सांगतात, माधवाच्या नावापुढे आम्हाला सार विश्व ठेंगणार, केशवाच्या नामस्मरणा साऱ्या जगाची तीर्थ भरू लागते, त्या नाम साधनेत सारी मोक्ष मुक्ती आहे।
Thank you. ගතියක්ද?